अथ राम गीता श्री महादेव उवाच ततो जगन्मंगल मंगलात्मना विधाय रामायण कीर्तिमुत्तमाम् चचार पूर्वाचरितं रघुत्तमो राजर्षिवर्यैरभिसेवितं यथा सौमित्रिणा पृष्ट उदार बुद्धिना रामः कथा प्राह पुरातनी शुभा राज्ञः प्रमत्तस्य नृगस्य शापतो द्विजस्य तिर्यक्त्वमथाह राघव कदाचिदेकान्त उपस्थितं प्रभुं रामं रमालालितपादपङ्कजम् सौमित्रिरासादितशुद्धभावन प्रणम्य भक्त्या विनयान्वितो ब्रवीत् सौमित्रिरुवाच त्वं शुद्धबोधोऽसि सर्वदेहिनामात्मास्यधीशोऽसि निराकृति स्वयं प्रतीयसे ज्ञानदृशां महामते पादाब्जभृङ्गाहितसङ्गसङ्गिनाम् अहं प्रपन्नोऽस्मि पदाम्बुजं प्रभो भवापवर्गं तव योगभावितं यथाञ्जसा ज्ञानमपारवारिधिं सुखं तरिष्यामि तथानुषाधिमाम् श्रुत्वाथ सौमित्रिवचोऽखिलं तदा प्राह प्रपन्नार्तिहर प्रसन्नधी विज्ञानमज्ञानतमोपशान्तये श्रुतिप्रपन्नं क्षितिपालभूषणः श्रीराम उवाच आदौ स्ववर्णाश्रमवर्णिता क्रिया कृत्वा समासादितशुद्धमानस समाप्य तत्पूर्वमुपात्तसाधन समाश्रयेत् सद्गुरुमात्मलब्धये प्रिया शरीरोद्भव हेतुरात्रिता प्रिया प्रियौ तौ भवत सुरागिण धर्मेतरौ तत्र पुनः शरीरकं पुनः क्रियाचक्रवदीर्यते भव अज्ञानमेवास्य हि मूलकारणं तद्धानमेवात्र विधौ विधीयते विद्यैव तन्नाशविधौ पटीयसी न कर्म ताज्यं सविरोधमीरितम् नाज्ञानहानिर्न च रागसंशयो भवेत् ततः कर्म सदोषमुद्भवेत् ततः पुनः संसृतिरप्यवारिता तस्माद्बुधो ज्ञानविचारवान् भवेत् ननु क्रिया वेदमुखेन चोदिता यथैव विद्या पुरुषार्थसाधनम् कर्तव्यता प्राणवृतः प्रचोदिता विद्या सहायत्वमुपैति सा पुनः कर्माकृतौ दोषमपि श्रुतिर्जगौ तस्मात् सदा कार्यमिदं मुमुक्षुणा ननु स्वतन्त्रा ध्रुवकार्यकारिणी विघ्ना न किञ्चिन्मनसाप्यपेक्षते न सत्यकार्येऽपि यद्वदध्वर प्रकाङ्क्षते न्यानपि कारकादिकान् तथैव विद्याविदितप्रकाशितैर्विशिष्यते कर्मभिरेव मुक्तये केचिद्वदन्तीति वितर्कवादिनस्तदप्यसन्दृष्टिविरोधकारणात् देहाभिमानादभिवर्धते क्रिया विद्यागताहङ्कृतितः प्रसिद्ध्यति विशुद्धविज्ञानविरोचनाञ्चिता विद्यात्मवृत्तिश्चरमेति भन्यते वदेति कर्माखिलकारकादिभिर्निहन्ति विद्याखिलकारकादिकम् तस्मात् त्यजेत् कार्यमशेषतः सुधिर्विद्याविरोधान्न समुच्चयो भवेत् आत्मानुसन्धानपरायणः सदा निवृत्त सर्वेन्द्रियवृत्तिगोचर यावत् शरीरादिषु माययात्मधीस्तावद्विधेयो विधिवादकर्मणां नेतीति वाक्यैरखिलं निषिध्य तत्यात्वा परात्मानमथ त्यजेत् क्रिया यदा परात्मात्मविभेदभेदकं विज्ञान आत्मन्यवभाति भास्वरं तदैव माया प्रविलीयतेऽञ्जसा सकारका कारणमात्मसंसृते श्रुतिप्रमाणाभिविनाशिता च सा कथं भविष्यत्यपि कार्यकारिणी विज्ञानमात्रादमलाद्वितीयस्तस्मादवेद्या न पुनर्भविष्यति यदि स्म नष्टा न पुनः प्रसूयते कर्ताहमस्येति मतिः कथं भवेत् तस्मात् स्वतन्त्रो न किमप्यपेक्षते विद्याविमोक्षाय विभाति केवला स ಸಾತೈತ್ತಿರೀಯಶ್ರುತಿರಾಹ ಸಾದರಂ ನ್ಯಾಸಂ ಪ್ರಶಸ್ತಾಖಿಲ ಕರ್ಮಣಾಂ ಸ್ಫುಟಂ ಏತಾವದಿತ್ಯಾಹ ಚ ಯಾಜಿನಾಂ ಶ್ರುತಿರ್ಜ್ಞಾನಂ ವಿಮೋಕ್ಷಾಯನ ಕರ್ಮ ಸಾಧನಂ ವಿದ್ಯಾ ಸಮತ್ವೇನ ತು ದರ್ಶಿತಸ್ತ್ವಯಾ ಕ್ರತುರ್ನ ದೃಷ್ಟಾಂತ ಉದಾರಿತ ಸಮ ಫಲೈ ಪೃಥಕ್ವಾತ್ ಬಹುಕಾರಕೈ ಕ್ರತು ಸಂಸಾಧ್ಯತೆ ಜ್ಞಾನಮತೋ ವಿಪರ್ಯಯಂ ಸ ಪ್ರತ್ಯವಾಯೋ ಯಹಮಿತ್ಯನಾತ್ಮ ಧೀರಜ್ಞ ಪ್ರಸಿದ್ಧಾ ನ ತು ತತ್ವದರ್ಶಿನ ತಸ್ಮಾತ್ ಬುಧೈಸ್ತ್ಯಾಜ್ಯಮಪಿ ಕ್ರಿಯಾತ್ಮಭಿರ್ವಿಧಾನತ ಕರ್ಮ ವಿಧಿ ಪ್ರಕಾಶಿತಂ ಶ್ರದ್ಧಾನ್ವಿತಸ್ತತ್ವಮಸೀತಿ ವಾಕ್ಯತೋ ಗುರೋಃ ಪ್ರಸಾದಾದಪಿ ಶುದ್ಧ ಮಾನಸ ವಿಜ್ಞಾಯ ಚೈಕಾತ್ಮ್ಯಮಥಾತ್ಮ ಜೀವಯೋ ಸುಖೀ ಭವಿನ್ಮೇರುರಿವಾ ಪ್ರಕಂಪನ ಆದೌ ಪದಾರ್ಥಾವಗತಿರ್ಹಿ ಕಾರಣಂ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ವಿಜ್ಞಾನ ವಿಧೌ ವಿಧಾನತ ತತ್ವಂ ಪದಾರ್ಥೌ ಪರಮಾತ್ಮ ಜೀವಕಾ ವಸೀತಿ ಚೈಕಾತ್ಮ್ಯಮಥಾನಯೋರ್ಭವೇತ್ ಪ್ರತ್ಯಕ್ ಪರೋಕ್ಷಾದಿ ವಿರೋಧಮಾತ್ಮನೋರ್ವಿಹಾಯ ಸಂಗೃಹ್ಯ ತಯೋಶ್ಚಿದಾತ್ಮತಾಂ ಸಂಶೋಧಿತಾಂ ಲಕ್ಷಣಯಾ ಚ ಲಕ್ಷಿತಾಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ಸ್ವಮಾತ್ಮಾನಮಥಾ ದ್ವಯೋ ಭವೇತ್ ಏಕಾತ್ಮಕತ್ವಾದ್ ಜಹತಿ ನ ಸಂಭವೇತ್ ತಥಾ ಜಹಲ್ಲಕ್ಷಣತಾ ವಿರೋಧತ ಸೋಯಂ ಪದಾರ್ಥಾವಿವ ಭಾಗಲಕ್ಷಣಾಯುಜ್ಯೇತ ತತ್ವಂ ಪದಯೋರದೋಷತ ರಸಾದಿ ಪಂಚೀಕೃತ ಭೂತ ಸಂಭವಂ ಭೋಗಾಲಯಂ ದುಃಖ ಸುಖಾದಿ ಕರ್ಮಣಾಂ ಶರೀರಮಾದ್ಯಂತವದಾದಿ ಕರ್ಮಜಂ ಮಾಯಾಮಯಂ ಸ್ಥೂಲಮುಪಾಧಿಮಾತ್ಮನ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಮನೋಬುದ್ಧಿದಶೇಂದ್ರಿಯೈರ್ಯುತಂ ಪ್ರಾಣೈರಪಂಚೀಕೃತಭೂತ ಸಂಭವಂ ಭೋಕ್ತುಸುಖಾದೈರನುಸಾಧನಂ ಭವೇತ್ ಶರೀಮನ್ಯದ್ವಿದುರಾತ್ಮನೋ ಬುಧಾ ಅನಾದ್ಯ ನಿರ್ವಾಚ್ಯಮಪೀಹ ಕಾರಣಂ ಮಾಯಾ ಪ್ರಧಾನಂ ತು ಪರಂ ಶರೀರಕಂ ಉಪಾಧಿಭೇದಾತ್ತು ಯತಃ ಪೃಥಕ್ ಸ್ಥಿತಂ ಸ್ವಾತ್ಮಾನಮಾತ್ಮನ್ಯವಧಾರಯೇತ್ ಕ್ರಮಾತ್ ಕೋಶೇಷು ಪಂಚಸ್ವಪಿ ತತ್ತದಾಕೃತಿರ್ವಿಭಾತಿ ಸಂಗಾತ್ ಸ್ಫಟಿಕೋಪಲೋ ಯಥಾ ಅಸಂಗರೂಪೋ ಯಮಜೋ ಯತೋ ದ್ವಯೋ ವಿಜ್ಞಾಯತೇಸ್ಮಿನ್ ಪರಿತೋ ವಿಚಾರಿತೆ ಬುದ್ಧೇಸ್ತ್ರಿದಾವೃತ್ತಿರಪೀಹ ದೃಶ್ಯತೆ ಸ್ವಪ್ನಾದಿಭೇದೇನ ಗುಣತ್ರಯಾತ್ಮನ ಅನ್ಯೋನ್ಯತೋಸ್ಮಿನ್ ವ್ಯಾಭಿಚಾರಿತೋ ಮೃಷಾ ನಿತ್ಯೇ ಪರೇ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಕೇವಲೇ ಶಿವೇ ದೇಹೇಂದ್ರಿಯ ಪ್ರಾಣಮನಶ್ಚಿದಾತ್ಮನಾಂ ಸಂಗಾದಚಸ್ರಂ ಪರಿವರ್ತತೆ ಧಿಯ ವೃತ್ತಿಸ್ತಮೋ ಮೂಲತಯಾಜ್ಞಲಕ್ಷಣಾ ಯಾವದ್ ಭವೇತ್ ತಾವದ್ ಸೌ ಭವೇದ್ ಭವ ನೀತಿ ಪ್ರಮಾಣೇನ ನಿರಾಕೃತಾಖಿಲೋ ಹೃದಾ ಸಮಾಸ್ವಾದಿತ ಚಿದ್ಘನಾಮೃತ ತ್ಯಜೇದಶೇಷಂ ಜಗದಾತ್ಮ ಸತ್ರ ಸಂಪೀತ್ವಾ ಯಥಾಂಬಃ ಪ್ರಜಹಾತಿ ತತ್ಫಲಂ ಕದಾಚಿದಾತ್ಮಾನಮೃತೋ ನ ಜಾಯತೆ ನ ಕ್ಷೀಯತೆ ನಾಪಿ ವಿವರ್ಧತೆ ನವ ನಿರಸ್ತ ಸರ್ವಾತಿಶಯ ಸುಖಾತ್ಮಕ ಸ್ವಯಂ ಪ್ರಭ ಸರ್ವಗತೋಯಮದ್ವಯ ಏವಂ ವಿಧೇ ಜ್ಞಾನಮಯೇ ಸುಖಾತ್ಮಕೇ ಕಥಂ ಭವೋ ದುಃಖಮಯ ಪ್ರತೀಯತೆ ಅಜ್ಞಾನತೋಧ್ಯಾಸವಶಾತ್ ಪ್ರಕಾಶತೆ ಜ್ಞಾನಂ ವಿಲೀಯೇತ ವಿರೋಧತ ಕ್ಷಣಾತ್ ಯದನ್ಯದನ್ಯತ್ರ ವಿಭಾವ್ಯತೆ ಭ್ರಮಾದಧ್ಯಾಸಮಿತ್ಯಾಹುರಮುಂ ವಿಪಶ್ಚಿತ ಅಸಲ್ಪಭೂತೇ ಹಿ ವಿಭಾವನಂ ಯಥಾ ರಜ್ವಾದಿಕೇ ತದ್ವದಪೀಶ್ವರೇ ಜಗತ್ ವಿಕಲ್ಪ ಮಾಯಾರಹಿತೆ ಚಿದಾತ್ಮಕೇ ಹಂಕಾರ ಏಷ ಪ್ರಥಮ ಪ್ರಕಲ್ಪಿತ ಅಧ್ಯಾಸ ಏವಾತ್ಮನಿ ಸರ್ವಕಾರಣೇ ನಿರಾಮಯೇ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಕೇವಲೇ ಪರೇ ಇಚ್ಛಾದಿರಾಗಾದಿ ಸುಖಾದಿ ಧರ್ಮಿಕಾ ಸದಾಧಿಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹೇತವ ಪರೇ ಯಸ್ಮಾತ್ ಪ್ರಸುಪ್ತೌ ತದಭಾವತಃ ಪರ ಸುಖಸ್ವರೂಪೇಣ ವಿಭಾವ್ಯತೆ ಹಿನ ಅನಾದ್ಯ ವಿದ್ಯೋದ್ಭವ ಬುದ್ಧಿಬಿಂಬತೋ ಜೀವಃ ಪ್ರಕಾಶೋ ಯಮಿತಿರ್ಯತೆ ಚಿತ ಆತ್ಮಾಧಿಯ ಸಾಕ್ಷಿತಯಾ ಪೃಥಕ್ ಸ್ಥಿತೋ ಬುದ್ಧ್ಯಾ ಪರಿಚ್ಛಿನ್ನ ಪರಸ್ಸ ಏವ ಹಿ ಚಿದ್ಬಿಂಬ ಸಾಕ್ಷ್ಯಾತ್ಮಧಿಯಾಂ ಪ್ರಸನ್ನಸ್ತ್ವೇಕತ್ರ ವಾಸಾದನಲಾಕ್ತಲೋಹವತ್ ಅನ್ಯೋನ್ಯಮಧ್ಯಾಸವಶಾತ್ ಪ್ರತೀಯತೆ ಜಡಾಜಡತ್ವಂ ಚ ಚಿದಾತ್ಮಚೇತಸೋ गुरो सकाशादपि वेदवाक्यत संजात विद्यानुभवो निरीक्षितम् स्वात्मानमात्मस्थमुपाधिवर्जितं त्यजेदशेषं जडमात्मगोचरम् प्रकाशरूपो हमजो हमद्वयो सकृत् विभातो हमतीव निर्मलो विशुद्ध विज्ञान घनो निरामय संपूर्ण आनंदमयो हमक्रिय सदैव मुक्तो हमर्चित्य शक्तिमानतीन्द्रिय ज्ञानमविक्रियात्मक अनंतपारो हमहर्निशं बुधैर्विभावितो हम हृदि वेदवादिभिः एवं सदात्मान खंडितात्मना विचार्यमाणस्य विशुद्ध भावना अन्याद विद्यामचिरेण कारकैरसायनं यद्वदुपासितं रुज विविक्त आसीन उपारतेन्द्रियो विनिर्जितात्मा विमलांतराशय विभावयेदेकमनन्यसाधनो विज्ञानदृक्केवल आत्मसंस्थित विश्वं यदेतत् परमात्मदर्शनं विलापयेदात्मनि सर्वकारणे पूर्णश्चिदानन्दमयोऽवतिष्ठते न वेदबाह्यं न च किञ्चिदन्तरम् पूर्वं समाधेरखिलं विचिन्तयेदोङ्कारमात्रं सचराचरं जगत् तदेव वाच्यं प्रणवो हि वाचको विभाव्यते ज्ञानवशान्न बोधत अकारसंज्ञा पुरुषो हि विश्वतो यकारकस्तैजस ईर्यते क्रमात् प्राज्ञो मकार परिपठ्यतेखिलैः समाधिपूर्वं न तु तत्त्वतो भवेत् विश्वं त्वकारं पुरुषं विलापयेदुकारमध्ये बहुधा व्यवस्थितं ततो मकारे प्रविलाप्य तैजसं द्वितीयवर्णं प्रणवस्य चान्तिमं मकारमप्यात्मनिचिद्घने परे विलापयेत् प्राज्ञमपि हकारणम् सोऽहं परं ब्रह्म सदा विमुक्तिमद्विज्ञानदृङ्मुक्त उपाधितोमल एवं सदा जात परात्मभावना स्वानन्दतुष्ट परिविस्मृताखिल आस्ते स नित्यात्मसुख प्रकाशक साक्षाद् विमुक्तो चलवारि सिन्धुवत् एवं सदाभ्यस्त समाधियोगिनो निवृत्त सर्वेन्द्रियगोचरस्य हि विनिर्जिताशेषरिपोरहं सदा दृश्यो भवेयं जितषड्गुणात्मना ज्ञात्वैवमात्मानमहर्निशं मुनिस्तिष्ठेत् सदा मुक्तसमस्तबन्धन प्रारब्धमश्नन्नभिमानवर्जितो मय्येव साक्षात् प्रविलीयते तत आदौ च मध्ये च तथैव चान्ततो भवं विदित्वा भयशोककारणम् हित्वा समस्तं विधिवादचोदितं भजेत् स्वमात्मानमथाखिलात्मनाम् आत्मन्यभेदेन विभावयन्निदं भवत्यभेदेन मयात्मना तदा यथा जलं वारिनिदौ यथा पयक्षीरे वियद्व्योम्ननिले यथा निल इत्थं यदीक्षेत हि लोकसंस्थितो जगन्मृषैवेति विभावयन्मुनि निराकृतत्वात् श्रुतियुक्तिमानतो यथेन्दुभेदो दिशि दिग्भ्रमादय यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधन तत्परो भवेत् श्रद्धालुरत्युर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि रहस्यमेतत् श्रुतिसारसङ्ग्रहं मया विनिश्चित्य तवोदितं प्रिय यस्त्वेतदालोचयतीह बुद्धिमान् सहमुच्यते पातकराशिभीक्षणात् भ्रातर्यदीदं परिदृश्यते जगन्मायैव सर्वं परिरित्य चेतसा मद्भावना भावित शुद्धमानस सुखी भवानन्दमयो निरामय सेवते मामगुणं गुणात्परं हृदा कदा वा यदि वा गुणात्मकम् सोऽहं स्वपादाञ्चितरेणुभिस्पृशन् पुनामि लोकत्रितयं यथा रविः विज्ञानमेतदखिलं श्रुतिसारमेकं वेदान्तवेद्यचरणेन मयैव गीतं यश्रद्धया परिपठेत् कुरु भक्तियुक्तो मद्रूपमेति यदि मद्वचनेषु भक्ति इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उत्तरकाण्डे రామగీతా సంపూర్ణా ఇతి రామస్తోత్రాణి.